RRB.com podcast.
कच्ची साखर बनवण्यासाठी साखर कारखान्यांना अनुदान. वेव ग्रुपच्या बिजनौर साखर कारखान्याला कच्ची साखर बनवण्यासाठी जवळपास 30 करोडचं अनुदान मिळू शकेल. ऊस शेतकऱ्यांची थकबाकी देण्यात साखर कारखाने नाकाम झाले आहेत. आता अनुदानाची रक्कम सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. प्रदेशातील काही इतर साखर कारखान्यांनाही हे अनुदान मिळेल. सरकारनं उचललेलं हे पाऊल शेतकऱ्यांना दिलासा देणारं आहे. कारखान्यांमध्ये जवळपास 9,600 शेतकरी जोडलेले आहेत. गेल्या गाळप हंगामात कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून 100 करोड रुपयांपेक्षा अधिक ऊस खरेदी केला होता. आत्तापर्यंत यापैकी केवळ 48 करोड रुपयेच शेतकऱ्यांना दिले आहेत. थकबाकी पूर्ण न दिल्यामुळं DM कारखान्यांना नोटीस गेली आहे. पण साखर कारखाने आणि संबंधित शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. कच्च्या साखरेवर आता साखर कारखान्यांना 1,000 प्रति क्विंटल अनुदान मिळेल. याशिवाय वाहतुकीसाठीही कारखान्यांना अनुदान दिलं जाईल.